हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरधन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च आधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च मोजश्च मे सहश्च आयुश्च मे जरा च आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे च निश्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च मरुद्धम् च मवृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे
श्रीराम सर्वसाधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्या. भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने जास्तीत जास्त सरकून घ्यावं म्हणजे मध्ये एक लाईन करता येईल.
करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. वरील दासबोधातील ओवीत जो मी आहे तो रामरूपच आहे आत्माच आहे तो देह मन बुद्धी नाही त्यामुळे परत मी हा कर्ताच झाला कारण राम करता आहे असे वरील ओवीत सांगितले आहे. तरी मी आत्मा व राम करता यांचा मेळ कसा घालावा नेमका अर्थ काय आहे एकाच वेळी दोन गोष्टींचे राम करता व मी आत्मा अनुसंधान कसे ठेवावे कृपया मार्गदर्शन व्हावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. ही ओवी अशी आहे मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. याच्यात मी करता असं जर तू म्हणू लागलास तर तुला कष्ट होतील असं समर्थांनी म्हटलंय. हा जो मी करता आहे तो रामरूप आहे असं कुठे या ओवीत म्हटलंय. मी म्हणजे अहंकारयुक्त मी जर स्वतःला करता समजत असेल तर ते कष्टाला दुःखाला कारण आहे असं या ओवीत म्हटलंय. असं कुठं म्हटलंय की जो मी आहे तो रामरूप आहे आणि परत राम करता आहे म्हणजे मी आत्मा आहे असंही म्हणायचं आणि राम करता आहे असंही म्हणायचं असं या ओवीत म्हटलेलंच नाहीये. कोणाचा प्रश्न आहे? असू दे. तसं काही म्हटलेलंच नाही या ओळीत. मी करता असं जर म्हणत असेल तर अहंकारयुक्त मी हा कष्टालाच कारण होईल. कारण करता म्हटला की त्याचं फळ ही आलं, ते फळ इष्ट अनिष्ट मिश्र असं कोणतं तरी आलंच आलं, आणि ते फळ आपला अहंकारही वाढवतं, आपल्या देहबुद्धीला सुखावतं तरी किंवा दुखावतं तरी अंतिमत देहबुद्धी वाढल्यामुळे कष्टच निर्माण होतात असं समर्थांनी या ओळीत सांगितलेलं आहे. त्याच्याऐवजी राम करता असं जर म्हटलं, कर्म तर आपण करतो आहोत देह मन बुद्धीनी, पण करून घेणारा वेगळा आहे असं जर म्हटलं, असं जर समजलं, तर एकतर भलती सलती कर्म परमात्मा आपल्याकडून देहबुद्धीची कर्म करूनच घेणार नाही, तसंच देहमनबुद्धीची कर्म अहंतेची कर्म अशीच दुःखाला कारण होत असल्यामुळं कर्तृत्वाचा अहंकार जर सोडला, कर्तृत्वाचा अहंकार सोडून जर कर्म घडलं तर ते कर्म आपोआपच शांती समाधानाला प्राप्त होतं. त्याच्याकरताच त्यांनी यशकीर्ती प्रताप असं म्हटलेलं आहे. ओवीचा अर्थ समजला नाही म्हणून एवढी मोठी चूक नाहीये. मी आपलं सहज विचारलं की कोणाचा प्रश्न आहे, याच्यात ज्यांनी प्रश्न विचारलाय त्याला काही असा कसा अर्थ केला असं म्हणण्याचा कोणताही उद्देश नव्हता. त्यामुळं हे परस्पर विरोधी नाहीच आहे असं मी सांगतो. स्थूल इंद्रियांतुनी युक्तीने एकवटी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी. ह्यात स्थूल इंद्रियातून कोणत्या युक्तीने अंतराकाशी मन एकवटावे, कृपया मार्गदर्शन व्हावे ही आपल्या चरणी प्रार्थना. परत मी विचारीन कोणाचा प्रश्न आहे. कारण स्थूल इंद्रियातून युक्तीने मन एकवटायचं आणि अंतराकाशामध्ये नेऊन स्थिर करायचं, ही युक्ती तर इथं इतकी वर्ष सांगितली जाते आणि ही कोणाला समजली नाहीये असं मला विचारायचंय. इथं जे सहज श्वासावर अनुसंधान ठेवून नाभीपासोनी ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी असं नाभीस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत याच्यातूनच स्थूल इंद्रियातून युक्तीने मन एकवटून वर न्यावं असं सांगितलेलं आहे. तर ही युक्ती तर इथं वारंवार सांगितली जाते. वचनं जी आहेत ती तर अतिशय परफेक्ट कोट केलेली आहेत पण अर्थ तर समजत नाहीये. म्हणजे नवीन येणारी व्यक्ती आहे का जुनीच आहे हे समजत नाहीये. नवीन येणारी व्यक्ती असेल तर इतक्या चांगल्या ओव्या समजल्या कुठून हा प्रश्न आहे, आणि जुनी येणारी व्यक्ती असेल तर ती समजून का घेत नाहीये हा प्रश्न आहे. म्हणजे इतकी वर्ष मी सांगत असताना देखील हे समजत का नाहीये हा प्रश्न आहे. आपली इंद्रिय अत्यंत स्थूल आहेत, त्याच्यातून युक्तीनेच मन एकवटायला लागतं, नाहीतर मन हे इंद्रियांच्या ठिकाणी रेंगाळतं. आपण एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो तर जिभेच्या ठिकाणी मन रेंगाळत असतं. आपण थिएटरच्या रांगेत जाऊन उभे राहिलो तर तो सिनेमा पाहण्याच्या भावनेमध्ये मन रेंगाळत असतं. इंद्रियांच्या ठिकाणी रेंगाळणारं मन आपल्या परिचयाचं आहे आणि ते काही केल्या इंद्रियांना सोडायला तयार होत नाही, विषयांना सोडायला तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये अंतराकाशामध्ये नेऊन त्याला चिद्गगनाचं दर्शन घडवून चिदाकाशामध्ये त्याला आत्मबोध होणं हे किती कठीण आहे. म्हणून मुकुंदराज असं म्हणतात की युक्तीनी मन एकवटावं. स्थूल इंद्रियांमध्ये वावरणारं जे मन आहे ते मन सोहम शब्दाच्या युक्तीने एकवटावं. इथं या परमामृत ग्रंथामध्ये ज्या ग्रंथातून ही ओवी आलेली आहे तिथं सोहम हा कोणताही शब्द नाही, ते अध्यारूत आहे. पण मन आणि पवन, मन आणि श्वास, मन आणि अंतरश्वास हे युक्तीनी एकवटता येतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सहजे तिही संधी भेटी, जेथ भ्रू पल्लवा पडे गाठी, तेथ पाठमोरी दिठी पारकोन या. पण असं पाहता येत नाही एकदम, म्हणून सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तासी व्योमगामी करीती. चित्त आणि प्राण हे यांची एकरूपता साधून प्राणांच्या सहाय्यानी, प्राणांच्या आधारानी मन हे ऊर्ध्वगामी करायचं आहे. आणि ऊर्ध्वगामी झालेलं जे मन आहे त्या मनाकडे साक्षीत्वानी पाहत राहायचं आहे. अशी ध्यानाची प्रक्रिया आहे, त्याच्या प्रारंभीची ही ओवी आहे. जीव हा माझाच अंश आहे असं भगवंतांनी म्हटले आहे. तरी जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जीव व परमात्मा यात कोणत्या बाबतीत फरक राहतो व कोणत्या बाबतीत साम्य राहते, कृपया मार्गदर्शन व्हावे ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना. मम एव अंशः जीव भूतः जीवलोक सनातनः असं भगवंतांनीच म्हटलेलं आहे. आपल्या सर्वांच्या अंतर्यामी जीवरूपांनी वस्ती करून परमात्माच राहिलेला आहे आणि तो सर्वांच्या अंतर्यामी जाणीव रूपानी आहे. समर्थांनी सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. किंवा आपण असं चिमोटा घेतला तेणे जीव कासावीस झाला, आपुल्यावरोनी पराव्याला पारखीत जावे. अरे म्हणता कारे होते हे प्रत्यक्ष प्रत्यया येते. अरे म्हटलं तर आपल्या जीवाला बरं वाटत नाही, तो लगेच कारे असं म्हणून उत्तर देतो. आणि आहो आणि काहो असंही आहे, म्हणून आपल्या अंतर्यामी जो जीव आहे, जो जाणीवरूप आहे, आपण जर मारायला गेलो तर कुत्रं देखील पळून जातं, कारण त्याच्या जीवाला कळतं की आपल्याला इथं धोका आहे. असा हा जीवरूपानी प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करून राहणारा परमात्माच आहे असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. जीव हा माझाच अंश आहे. या जीवाला जेव्हा आत्मबोध होतो, शक्यता अशी आहे की सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी ही जीवसत्ता आहे, पण आत्मबोध मात्र प्रत्येक भूतमात्राच्या अंतर्यामी असणाऱ्या जीवाला होत नाही. घोड्याचा गाढवाचा जो जीव आहे त्याला आत्मबोध होत नाही, त्याला फिरावं लागतं. आणि आपणही कधीतरी वेगळ्या वेगळ्या योनींमधून गेलेले आहोत. आत्मबोध होण्याची शक्यता जीवाला आहे, पण फक्त मनुष्य देहामध्ये असणाऱ्या जीवालाच आहे, इतर जीवांना नाही. इतर जीवांना तशा प्रकारे शांती समाधान आत्मदर्शन घेऊन मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण त्यांची ती क्षमता नाही. मनुष्य मात्राच्या ठिकाणी तरी ती आहे. हा जेव्हा जीवाला आत्मबोध होतो तेव्हा जीव आणि परमात्मा यात कोणत्या बाबतीत फरक राहतो, तर कोणत्याच बाबतीत फरक राहत नाही. परमात्मा हा अविनाशी आहे. जीवाला आपण अविनाशी परमात्मा, अविनाशी ब्रह्म आहोत असाच बोध होतो. परमात्मा हा शुद्ध जाणीव स्वरूप आहे. जीव स्वतः अविनाशी शुद्ध जाणीव स्वरूप ब्रह्म आपण आहोत अशाच बोधामध्ये येतो. परमात्मा हा एकमेवा द्वितीय आहे. त्याच्याखेरीज खरं तर इथं दुसरं तिसरं काहीही नाही. जीवाला देखील अद्वैत बोधच होतो. जीवाला आपण एकमेव अद्वितीय सर्वांच्या अंतर्यामी भरून राहिलेले व्यापक आहोत असाच बोध होतो. ध्यानामध्ये देखील आपणच सर्वत्र भरून राहिलेले आहोत, सर्वांच्या अंतर्यामी देखील आपण आहोत आणि आपल्या अंतर्यामी सर्व विश्व आहे असा बोध होतो। हा बोध देखील किंचित मन निर्माण होतो तेव्हा होतो आणि ते मन परत नाहीसं होतं तेव्हा तो व्यापकाशी केवळ समरस असतो। ध्यानामध्येही मन किंचित उठतं तेव्हा आपण सच्चिदानंद अशा प्रकारचा विचार स्फुरतो आणि मन नाहीसं होतं। ध्यानामध्येही विचार उठतो त्याच्यामध्ये आपण शांती ब्रह्म शांती स्वरूप असा एखादा विचार प्रशांत वाहिनी ज्याला म्हणतात एक विचार येतो असा शुद्ध विचार आणि तो लय पावतो लीन होऊन जातो परत बराच वेळ विचार नसतो आणि परत आपण शांती स्वरूप आहोत असा विचार येतो। ध्यानात विचार येत नाही असं नाही, तसं ध्यानामध्ये आपणच सर्व जगत भरून राहिलेले आहोत असा एखादा विचार येतो आणि तो परत नाहीसा होतो। ध्यानामध्ये सर्व विश्वाचा लोप झाला आपल्या देहासकट आणि आता केवळ जाणीव स्वरूप काही उरलं अशी प्रचितीही येते आणि या प्रचितीला शब्द देणारा एखादा विचार देखील उठतो एखादा वाक्यात। या वाक्यामुळे त्याची प्रचिती अधिक सदृढ होते आणि तो अधिक उत्तम ध्यानामध्ये जातो असं घडतं। मन हलतच नाही त्या भावाशी तो एकरूपच होऊन जातो परत मनरहितता आणि एकरूपता याचा तो अनुभव घेतो। व्यापक परमात्म्याशी आपण एक आहोत असा विचारही उठतो तो नाहीसाही होतो आणि एकरूपताही त्याला येते। त्यांनी असं विचारलेलं आहे की जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जीव व परमात्मा ह्यात कोणत्या बाबतीत फरक राहतो, कोणत्याच बाबतीत फरक राहत नाही। जेव्हा थेंब सागरामध्ये मिळून जातो तेव्हा थेंबामध्ये आणि सागरामध्ये कोणत्या बाबतीत फरक राहतो? जेव्हा गुंजभर सोनं मनभर सोन्यामध्ये आटवलं गेलं तेव्हा गुंजभर सोनं आणि मनभर सोनं याच्यामध्ये कोणत्या बाबतीत फरक राहतो आणि कोणत्या बाबतीत साम्य राहतं? तिथे फरक आणि साम्य हे दोन्ही शब्द नाहीसे होतात। तो त्याच्याशी एकरूपच होतो। तरंगू लहान उपरी सिंधूसी नाही भिन्नू तैसा ईश्वरीनी अनु नोहे चिमा ऐसे निपई समरसे दृष्टी जई उल्हासे तई भक्ती ऐसे आम्ही म्हणो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून जेव्हा जीव आत्मरूप होतो तेव्हा तर काहीच नसतं, जेव्हा थेंब सागर होतो तेव्हा सागराशी एकरूपच होऊन जातो। पण तोच थेंब जसं धुकं असतं की नाही त्या धुक्यामध्ये किंचित किंचित थेंब असतात आणि नदीकाठी जर तुम्ही गेलात, मला खरंच कधी कधी पुण्यामध्ये हे बोलायला फार अवघड जातं, तुम्हाला माहीत नाहीये की असं कंजाळ भरून राहिलेलं आहे, दाट झाडी आहे, सांद्र अशी काही वेगळीच हवा पडलेली आहे, पहाटेची वेळ आहे आणि त्यावेळेला तुमच्या नदीकाठचा सगळा भाग देखील जरा ओला ओला झालेला आहे। तिथं घाट बांधलेला असेल तर तो देखील किंचित थेंबा थेंबानी भरलेला आहे, धुकं पाणी होण्याची प्रक्रिया चाललेली आहे, थोडासा समुद्र थोडासा सूर्य देखील वर येतो आहे की काय असं वाटतं त्यावेळेला। त्यावेळेला जे नदीवर धुकं पसरलेलं असतं त्याचा थेंब होतो आणि नदीत मिसळून जातो। तो थेंबही असतो आणि खाली नदीही असते आणि मिसळायचा तो थेंब राहिलेला असतो तेव्हा काय असतं? तेव्हा तो थेंब आणि ती नदी याच्यामध्ये काय फरक असतो? त्या थेंबाला माहित असतं की जी नदी आहे तोच मी आहे, तो मिसळून जातो, तो त्याच्यात लीन होऊन जातो। त्याच्या आधी देखील त्यांच्यात कोणताच फरक नसतो, पण फरक असेल तर आपल्या दृष्टीचा असतो, अल्पत्वाचा। पण ही दृष्टी देखील आपल्या जवळ असते, पाहणाऱ्याच्या जवळ असते की हा थेंब आहे आणि ती नदी आहे। त्याच्या बाबतीत काहीच त्याला संदेह नसतो। तसं ब्रह्म झालेला जीव आणि परमात्मा, त्याला माहित असतं की शक्तीच्या अंगाने जसं थेंबाला माहित असेल नदीचं व्यापकत्व आणि आपलं अल्पत्व, तरी आपण एकरूप आहोत। तसं जो रिअलाइज्ड सोल असं ज्याला म्हणतात, आत्मज्ञानी पुरुष असं ज्याला म्हणतात, त्याला माहित असतं की आनंदाच्या अंगाने, शांतीच्या अंगाने आपण परमात्म्याशी मुळातच एकरूप आहोत। शक्तीच्या अंगाने जर पाहायचं झालं तर जोपर्यंत देह आहे तोपर्यंत परमात्म्याची शक्ती अगाध आहे आणि देहामध्ये असणारी देहाची शक्ती अल्प आहे। पण फरक काहीच नसतो, साम्यच असतं, तो त्याच्याशी एकरूपच असतो। जीव हा माझाच अंश आहे असे भगवंतांनी म्हटले आहे, तरी जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जीव व परमात्मा यात कोणत्या बाबतीत फरक राहतो का कोणत्या बाबतीत साम्य राहते? शक्तीच्या बाबत अल्पशक्तित्व हे जीवाचं वैशिष्ट्य आहे आणि अतुलनीय अगाध निरतिशय शक्तिमान असा परमात्मा आहे, हा फरक राहतो। आणि हा परमात्मा हा फरक त्याकरता राहतो की अगदी आत्मज्ञानी असला तरी तो एका देहात बांधलेला असतो। असं असल्यामुळं किंचित देहाहंता त्याच्या ठिकाणी देह ठेवेपर्यंत असणारच, किंचित देहाहंता देह सांभाळण्यासाठी लागणारी, तर तो शक्तीतला फरक असतो। पण आनंदाच्या बाबतीत काही फरक नसतो, शांती समाधानाच्या बाबतीत काही फरक नसतो, असं त्याच्यामध्ये साम्य असतं। परमात्मा हा व्यापक आहे, निर्गुण निराकार आहे, आणि याला व्यापकत्वाचा निर्गुण निराकारत्वाचा बोध असतो, पण तो देहात असल्यामुळं देह अल्प असल्याचं, अल्प शक्तिमान असल्याचं असं भानही त्याच्या ठिकाणी असतं। हे तसे म्हटलं तर चांगले प्रश्न आहेत, तीनही प्रश्न चांगले आहेत। कारण मी करता असं जर म्हटला कोणी आणि राम करता म्हटला, हे का विचारले गेले ते मला कळले। कारण नेहमी सांगितलं जातं की मी हा देह मनबुद्धी नसून मी हा आत्मा आहे, आणि राम करता असं म्हटलं तर यश कीर्ती प्रताप प्राप्त होतं, आणि मी करता असं म्हटलं तर मात्र दुःखी कष्टी होतो। मी जर आत्मा असेन तर मी दुःखी कष्टी कसा होईन? राम करता असंच म्हणायला पाहिजे का असा प्रश्न आहे। पण या ओवीत तसा अर्थ नाहीये म्हणून मी ते सांगितलं। या ओवीत मी करता असं जर कोणी म्हणत असेल तर मी करता म्हणणारा हा देहबुद्धीनी ग्रस्त आहे। या ठिकाणी हा जो मी आहे हा मी अहंता गुणांनी युक्त आहे, आणि मी आत्मा असं जिथं जिथं दासबोधात म्हटलेलं आहे त्या अर्थाने इथं मी करता असं म्हटलेलंच नाहीये। हे फक्त कोणी ज्यांनी विचारलंय आणि म्हणून तर प्रश्न विचारलाय, ते समजलं नाही म्हणून। तसं स्थूल इंद्रियातून युक्तीने एकवटी मन हाही प्रश्न चांगला आहे, पण कसं एकवटायचं ते आणि इथं जे तुम्ही ध्यान ऐकता ते हे एकच आहेत हे विचारणाऱ्याला कळलेलं नाही, हा काही गुन्हा नाही। ही चांगलीच गोष्ट आहे की आपल्याला जे कळलं नाही ते विचारावं। त्या तऱ्हेने हे तिन्ही प्रश्न एका तऱ्हेने खूप चांगले आहेत असं मला वाटतं। आपण एक अभंग ऐकूया, म्हणूया, ये मनीषा एक सामूहिक भजन आपण म्हणू बरं का? हरी हरी।
कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरि।
कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्ण कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्ण मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
अच्युतानंद गोविंद माधवा सच्चिदानंद नारायण हरे।
अच्युतानंद गोविंद माधवा सच्चिदानंद नारायण हरे।
कृष्णा 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 मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
श्याम सुंदर मदन मोहन राधे गोपाला श्याम सुंदर मदन मोहन राधे गोपाला मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
राधे गोपाला।
शंख चक्र गदाधर राधे गोपाला
शंख चक्र गदाधर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला।
कृष्णा 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 मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
राधे गोविंद भज राधे गोपाला
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 मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला
मुरली मनोहर राधे गोपाला राधे गोविंद भजो राधे गोपाल भजो
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 राधे गोविंद भजो राधे गोपाला
राधे गोविंद भजो राधे गोपाला
राधे गोविंद भजो राधे गोपाला
राधे गोविंद भजो राधे गोपाला।
कृष्णा 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 मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
कृष्ण कृष्णा मुकुंद जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे।
अच्युतानंद गोविंद माधवा सच्चिदानंद नारायण हरे।
अच्युतानंद गोविंद
Krishna 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 Mukunda Janardana Krishna Govinda Narayana Hare
Krishna Krishna Mukunda Janardana Krishna Govinda Narayana Hare
Krishna Govinda Narayana Hare
Krishna Govinda Narayana Hare
Krishna Govinda Narayana Hare
कृष्ण गोविंद नारायण छान मस्त या वृषभित भजन सांगा हरे हरे संत म्हणा चालेल अभंग म्हणा हरि हरि
गोविंदारे गोपाळारे गोविंदा छंद तुझा जडला घन नीळा छंद तुझा जडला घन नीळा गोविंदारे गोपाळा रे गोविंदा जगजे बनुनी गुराखी जग जेठी हा बनुनी गुराखी पाठी वरती घोंगडी काठी पाठी वरती घोंगडी काठी यमुना तीराला नेतो कपिला असा हरी सावळा गोविंदा रे गोपाळा रे व्याकुळंतर राही निरंतर व्याकुळंतर राही निरंतर नयनीचे निर झरते झर झर दर्शन दे आता मजला दर्शन दे रे आता मजला तुझा दासा नंदलाला तुझा दासा नंदलाला गोविंदारे गोपाळारे गोविंदा
फार छान मस्त हरी 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 हरी। मागील आठवड्यापासून ध्यानात सातत्यानं एक गोष्ट घडते, अगदी अर्धा तास ध्यानाला वेळ असताना वेळ कमी असल्यामुळे सुरुवातीपासूनच मनाला एकही श्वास मनाबरोबर फिरू द्यायचा नाही असं बजावते। साहजिकच या श्रद्धापूर्वक केलेल्या प्रार्थनेमुळे मन अगदी सहज चिदाकाशात लीन होऊन जाते। आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टींचा व्यत्यय मनाला येत नाही। असं लीन झालेलं मन वर वर टाळूकडे जाऊ लागतं। ही कल्पनाच पण वाटतं प्रत्येक श्वासरूपी ज्योत त्या चराचरात भरलेल्या निर्गुण निराकार तत्वाशी एकरूप होत आहे। शरीराची जाणीव हळूहळू कमी होऊ लागते। टाळूच्या वर पोकळीत जमा झालेल्या प्रत्येक श्वासरूपी ज्योतीचा एक पुंजका निर्माण होऊन अचेतन तेजस्वी शांतपणे तेवणारी शिवरूपी पांडुरंग रूपी ज्योत आहे असं वाटतं। ही स्थिती अनुभवत असताना अचानक फक्त डोक्याकडून चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागतात। टपटप घामाचे थेंब खाली शरीरावर पडू लागतात। मन आनंदाने प्रेमभराने उचंबळून येते, पण त्याचवेळी बाकी शरीर मात्र थंडगार असते, नॉर्मल असते। मन खाली आलं तरी पुन्हा पुन्हा वर टाळूत एकरूप होतं असं अलीकडे वारंवार घडतं। ही ध्यानाची अवस्था फार फार चटक लावणारी आहे। काहीही मागणी न करताच आपण आपल्या संपूर्ण गुरुकृपेचा प्रेमाचा अखंड झरा माझ्यामध्ये खेळवत आहात। माझा प्रश्न असा आहे की ही स्थिती खरोखरच सत्य असते का, की हा एक भास विचार आहे? मन वारंवार उचंबळणं, चेहऱ्यावरून केसातून घामाच्या धारा वाहणं हे तर अगदी सत्य आहे। असं असताना हा मनाचा एक खेळ असं मी का बरं म्हणू? आपणास योग्य वाटल्यास या स्थितीचा मला खुलासा करावा। ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांनाही समजते की हा केवळ मनाचा खेळ नाही, कारण मनाचा इतका खेळ चालू शकत नाही। मनाचा खेळ ध्यानामध्ये पुष्कळ घडतो, आपल्याला त्याचा अनुभव आहे। हा मनाचा खेळ थांबवणं फारच मुश्किल होऊन जातं, पण हा मनाचा खेळ नसून ही अनुभूतीच आहे। मन शांत होऊन ऊर्ध्वगामी होतं, जाणीव ऊर्ध्वगामी होते, ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिरावते, ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिरावेपर्यंत मन हे ही जाणीव स्वरूप असल्यामुळं वायुस्वरूपच आहे, तसं असल्यामुळं ते स्थिरावेपर्यंत काही एक कल्पना उठण्याची शक्यता असते। जसं ज्योती रूपानी श्वास वर जात आहेत, श्वास ऊर्ध्वगामी होतो आणि मन ऊर्ध्वगामी होतं, तसं ज्योतच वर जाऊन परमात्म्याशी व्यापक बोधाशी एकरूप होते वगैरे, या सगळ्या कल्पना आहेत, हे मनच आहे। पण हा मनाचा खेळ नसून मन ऊर्ध्वगामी होऊन मनाचा चिदाकाशात ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी लोप पावण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। त्यांचा प्रश्न असा आहे की ही स्थिती खरोखर सत्य असते का? त्याचं उत्तर द्यायच्या आधी मी असं सांगतो की असं होणं आवश्यक नाहीये। असं प्रत्येकाला होत नाही, प्रत्येकाला हे होणं गरजेचं नाही, ही अत्यावश्यक स्थिती नाही, आणि त्यामुळे आपल्याला असं काही होत नाही। मग आपलं ध्यान बरोबर चाललंय की नाही हा पुढच्या सत्संगात प्रश्न येईल, त्याची मी आत्ताच काळजी घेतो की ही आवश्यकभावी गोष्ट नाही। मन लीन होण्याच्या आधी संपूर्ण लीन होण्याच्या आधी काही साधकाला अनुभव किंवा अनुभूती येतात, त्या अनुभूती सगळ्या मनामध्ये म्हणजे मायेच्याच असतात. हे मायेपासून दूर झाल्याचं लक्षण नाहीये, या मनातल्याच अनुभूती आहेत, मायेतल्याच अनुभूती आहेत. कारण परब्रह्माच्या ठिकाणी अनुभूती नाही, तिथं मन शिल्लक राहिलेलं नसल्यामुळं तिथं काहीच लक्षात येत नाही. तिथं मनाचा लय होतो, मनाचा लय होण्याच्या अलीकडच्या या सगळ्या अनुभूती आहेत, या अशाच येतील असं नाही. तर कोणाकोणाला सगळं फिरतं आहे, आपणही त्याच्यात बिंदू मात्र फिरतो आहोत, एकरूप होऊन कुठेतरी दूर जातो आहोत आणि शांतीचा अनुभव येईल. कोणाला समुद्राच्या लाटा आहेत, त्याच्यामध्ये आपण एक तरंग आहोत आणि तो तरंग समुद्रामध्ये मिसळतो आहे, परत बाहेर येतो आहे, मिसळतो आहे, असं होईल. पण बहुधा तुम्हाला याच्यातलं काहीच होणार नाही, हे होणं गरजेचं नाही. हे प्रथम लक्षात घ्या. हे कोणाला तरी होतं देखील, एखाद्याला आपण वारकरी आहोत असं वाटतं, आळंदीला गेलेले आहोत असं वाटतं, दर्शन घेतोय असं वाटतं, दर्शन घेतल्यावर लीन होतो आणि मन संपतं असं होतं. पण असंच व्हायला पाहिजे, यापैकी काही व्हायला पाहिजे असं मुळीच नाही. आता ही स्थिती खरोखर सत्य असते का, की हा एक भास किंवा विचार आहे? हा एक विचारच आहे, हा एक भासच आहे. अनुभव घेता संगत त्याग नसे. जेव्हा अनुभव येतो तेव्हा संगाचा म्हणजे मनाचा त्याग झालेला नसतो, असं समर्थांनी म्हटलंय. संगत त्यागे, अनुभव न दिसे. आणि जेव्हा मनच तुमच्यापासून दूर जातं तेव्हा काहीच अनुभव म्हणून तुम्हाला प्रतीत होत नाही. हे अनुभवी यासीच भासे, यांना देखील पुढं हे अनुभव येणं बंद होणार आहे. हा अनुभव परत परत येत नाही. रोज हा अनुभव येत असला तरी कालांतराने हा संपून जाईल, बंद होऊन जाईल. तुम्ही गाडीतून प्रवास करता, एक्सप्रेस वे वरून तुम्ही मुंबईला जाताय, तुम्हाला एक डोंगर थोडा वेळ दिसतो, नंतर दिसणार नाहीये. तुम्ही जसे पुढे जाता तसा तो डोंगर नाही जाईल. तुम्हाला तो दिसतो आहे ही आत्ताची स्थिती आहे. प्रवास करता करता एक झाड परत दिसत नाही, एक दगड परत दिसत नाही. तुम्ही ते न दिसण्यासाठीच दिसत असतं. तसंच याच्याबद्दल समजावं. हे असं कोणाकोणाला होत असतं, होत नाही असं नाही. मलाही अशा कोणत्या तरी गोष्टींचा थोडा बहुत अनुभव आहे, पण असा वारंवार अनुभव येणं शक्य नाही. जर परत परत असा अनुभव येत असेल तर ते आपलं प्रोजेक्शन असेल. अनुभव चमकून जातो आणि नाहीसा होतो, तरी देखील ती स्थिती धरून ठेवल्यामुळं ते वारंवार तसं दिसणं हेही स्वाभाविक आहे. ही स्थिती धरायचं काही कारण नाही. हाही विचार समजून हे बाजूला सारायचं आहे. नाद श्रवण प्रकाश दर्शन येथे श्रोता द्रष्टा कोण. काय पाहतो आहे त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट घेतला तर दिसण्यासारखं खूप आहे ध्यानामध्ये. दिसणाऱ्याला, समजणाऱ्याला, सगळ्यांना समजतं असं नाही. पण मग तो अनुभवाच्या मागे लागायची शक्यता राहते. मग ध्यानाची पुढची पायरी त्याच्याकडून ओलांडली जात नाही. म्हणून मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडोनी सुखी राहावे. त्याचा या दृश्याचा आणि आपला काही संबंध नाही. असं थोडा काळ, थोडे दिवस होईल आणि हे नाहीसं देखील होईल. या साधकांच्या बाबत देखील हे नाहीसं होईल. आणि ही जी स्थिती आहे, ही स्थिती की डोक्यापासून केसापासून घाम येतो आहे, तो चेहऱ्यावर ओघळतो आहे, गळतो आहे, पण बाकीचं शरीर मात्र थंड आहे, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये असं मी म्हणेन. हे लक्ष देण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये. अशाकरता लक्ष द्यायला नको, कारण इतक्या चांगल्या याच्यामध्ये देखील घाम गळतो हे आपल्याला समजतं, बाकीचं शरीर गार आहे हेही समजतं. पण मन लीन होईल तेव्हा शक्यतो शरीराचंही भान नको, इतक्या उत्कटतेने मन लीन व्हावं, स्थळाचं देखील भान नको, काळाचं देखील भान नको, कारण त्यामुळे मनच शिल्लक असतं, ते मनच असतं, मन आपल्याला सगळं जाणं सगळं दाखवतं, जाणे ब्रह्म जाणे माया, मनामुळे ब्रह्म जाणलं जातं म्हणजे मनाचा लय झाला की ब्रह्मस्थिती लक्षात येते आणि मनामुळे माया देखील समजते। हे मन साक्षी मन असतं, त्याला समर्थांनी तुरिया असं म्हटलेलं आहे, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्व साक्षिणी। ही स्थिती खरोखरच सत्य असते का? तर ही सत्य असते त्या साधकापुरती, ही सत्य असते की हा एक भास किंवा विचार आहे, हा भास आहे का की हा विचार आहे, अशा विचारामुळे या स्थितीच्या पुढे जाता येत नाही। हा भास कसा असेल? फक्त हा हे जे लक्षात आलं ते बाजूला सारायचं आहे, ठीक आहे असं म्हणावं आणि आपण अचंबित कशानेच होऊ नये। ध्यानामध्ये असं काही एखाद वेळेला घडू शकतं, घडलं आणि गोष्ट संपली, त्याच्यावर चिंतन देखील करू नये। याच्यावर चिंतन करण्याने ही स्थिती देखील एखाद वेळेला अंतरू शकते, साधो ध्यान देखील नीट न होण्याची शक्यता असते। असं असल्यामुळं हे खरं आहे, हा भास नाहीये। एकदा एक महाराज होते, ते मुंबईकडचे होते, ते त्यांच्या दोन शिष्यांबरोबर माझ्याकडे आले होते। त्यांना काही मानेचा प्रॉब्लेम होता, त्यांची मान आणि खांदा असा दुखायचा ध्यानात। त्यांनी कुठून तरी माझं पुस्तक वाचलं आणि ते विचारायला आले। खरे त्यांना शिष्य असा सगळा परिवार होता, पण मोकळे होते मनाने, ज्या अर्थी विचारायला आले। तर मी म्हटलं आपण ध्यानाला बसू, ते ध्यानाला खूप चांगले बसले। ध्यानातून उठल्यानंतर ते असं म्हणाले की मला सगळं होतं, माझे श्वास मंद होतात, कधी कधी श्वासच नाहीये चालत असं लक्षात येतं, तिथं शांती देखील थोडीशी जाणवते, मन नाहीये हे समजतं। आणि मग मला म्हणाले की हे खरं आहे ना सगळं मी म्हणतोय ते? तर मी म्हटलं की हा जो तुम्ही जे आता विचारलं हे खरं आहे ना, हे तुम्हाला मला विचारायची काय गरज? जेव्हा तुम्हाला हे समजतं, जेव्हा तुम्हाला हे जाणवतं, हा सेल्फ डाऊट तुम्हाला पुढे जाऊ देत नाही। या स्थितीबद्दलची जी शंका आहे, ती शंका तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते, तुम्हाला खुलेपणाने परमात्मा अनुभव देतोय आणि तुम्ही त्या अनुभवाबद्दल शंका उपस्थित करताय। आणि मग ती स्थिती पकडून ठेवण्यासाठी म्हणून त्यांचे कोणते तरी स्नायू ताणले जायचे, त्यांना असं वाटायचं आता हे मोडता कामा नाहीये, म्हणून कुठेतरी असा ताण पडायचा, त्यांची मान देखील थोडी वाकडी व्हायची। आणि तसं दीर्घकाळ टिकून ठेवल्यामुळं त्यामुळे त्यांना असं वाटायचं की एका बाजूला आपल्याला चांगलंही वाटतंय, एका बाजूला मान आणि खांदाही दुखतोय। मी त्यांना म्हटलं, आता या प्रश्नाचं उत्तर नाही चाललेलं, मी त्यांना असं म्हटलं की ध्यानात प्रयत्न तर करायचे आहेत, पण प्रयत्नांचा जो जोर आहे कुठेतरी वेडावाकडा स्नायूवर न पडता, प्रयत्न तर 100% करायचे आहेत, पण प्रयत्नांचा जो संवेग आहे त्याच्यात शैथिल्य देखील आणायचं आहे। स्नायूंमध्ये शैथिल्य आणायचं आहे। तुम्हाला देखील कधीही ध्यानाला बसल्यानंतर तुमची मान अतिरिक्त वर गेली आहे, जास्त खाली आली आहे, मन शांत झाल्यामुळे तुम्हाला ही स्थिती मोडवत नाहीये, तरी मोडा आणि तुम्ही सरळ बसा। मान अनुवटी छातीपर्यंत जर नेली आणि तुम्हाला असं वाटतं की आता आपण जर मान सरळ केली तर परत विचार उठायला सुरुवात होईल, ते नको म्हणून तशीच पकडून ठेवता, उद्या स्पॉन्डिलायटिसचा त्रास होईल। समम काय शिरोग्रीवम हेच योग्य. जर मान अतिरिक्त मागे गेली आणि फार वेळ मागे धरली तरी देखील संबंधित त्रास झाल्याखेरीज राहणार नाही. या दोन गोष्टी आहेत, एक तर मन अतिशय शांत होत असताना एका विशिष्ट स्थितीत शांत राहिलं तर ती स्थिती हलवाविषयीच वाटत नाही पण त्याचा एक दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतो असं मी त्यांना सांगितलं. पण मला मुळात सांगायचं असं की त्यांचं ध्यान चांगलं लागत होतं त्याच्याबद्दल त्यांना सेल्फ डाऊट होता. ते म्हणाले हे एवढं होतं पण इथून पुढे बोध कसा व्हायचा. मी म्हणलं ही शांती हाच बोध आहे. तुम्हाला जो शांतीचा प्रत्यय येतोय हाच बोध आहे. शांत अयम आत्मा हे आत्म्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मा हा शांत स्वरूप आहे. तुमचं मन नाहीसं झालं आणि तुम्ही शांतीला प्राप्त झालात इथं सगळं झालं. फक्त सगळं झालं नाही असं तुम्ही म्हणताय. तुम्ही असं म्हणताय की हे खरं की खोटं, हे होतंय ते बरोबर की चूक, हा डाऊट घेऊ नका असं मी त्यांना म्हटलं. परत त्यांनी मला कधीही कॉन्टॅक्ट केला नाही. त्यांच्या बरोबर आलेल्या एका भगिनींनी त्यांचा नंबर मला दिला होता. मी फोनही केला एकदा दोनदा पण त्यांनी फोन उचलला नाही आणि परत ते मला भेटलेही नाहीत. पण गेले ते मात्र एक समाधान होऊन ते परत गेले. म्हणून हा भास किंवा विचार नाही. आमच्याच मित्रांपैकी एक जण स्वामीजींच्या दुकानामध्ये तेव्हा भावावस्था ट्रान्स हा शब्द वापरला जायचा. तर तसं झालं, स्वामीजी म्हणाले हा गेला, याची विकेट पडली, असे काही काही तेव्हा शब्द होते. आणि मग तसा तो त्यांच्या समोर ध्यानाला बसायचा. चार आठ वेळेला असं झाल्यावर एकदा नमस्कार करताना तो स्वामीजींना म्हणाला मला हे होतंय हे ट्रान्स खरंच आहे की नाही असं मला वाटतं. तर स्वामीजी एकदम रागावले. ते म्हणाले हे वाटतं त्यामुळेच तुला होतं ते होणं बंद होईल. ध्यानातली जी अवस्था आहे त्या अवस्थेबद्दल जागृतीत प्रश्न विचारू नका. ध्यानातून बाहेर आल्यावर प्रश्न विचारू नका. तेव्हा तुम्ही जर झोपलेलाच असाल, ध्यानामध्ये झोप नव्हती ना, समजतंय ना आपलं मन शांत झालं, लीन झालं, आणि बाहेरचे शब्द ऐकू येत आहेत पण विचार उठत नाहीयेत हे समजतंय सगळं. आणि तू स्वामीजींनाच विचारतोयस की मला असं वाटतं की माझा हा भास असेल. म्हणून हा भास नाही, हा विचार नाही. विचार तुम्ही नंतर, तेव्हा विचार कुठं होता? तुम्ही झोपावं, गाढ झोपावं आणि मग उठल्यानंतर विचारावं मी झोपलो तर हा भ्रम होता का भास होता कोण जाणे. असं होतं कधी? असं कधीही होत नाही. तुम्हाला समजतं आपण झोपलेले होतो. तसं ध्यानामध्ये देखील जो ध्यानाला बसलेला आहे तो झोपलेला नसतो, त्याला समजतं आपलं मन शांत झालेलं आहे हे त्याला समजतं. त्याला समजल्याखेरीज राहत नाही. कारण भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, तो तिथे उपस्थित असतो, तो जागा असतो. तुमचं मन गेलेलं असतं पण तो जाणीव स्वरूप तिथं असतोच. तो झोपेत जातो पण ध्यानात कधीही जात नाही. म्हणून ध्यानाला जागृत झोप असं म्हणतात. म्हणून ही जी स्थिती आहे ही स्थिती तुम्हाला अनुभवाला येते तर ही भास असू शकत नाही, भ्रम असू शकत नाही. हे तुम्हाला अनुभवाला आलं मात्र अंतिम अनुभवाच्या दृष्टीने हे गौण आहे. अंतिम अनुभवाच्या दृष्टीने हे कमी महत्वाचं आहे. अंतिम अनुभवाच्या दृष्टीने ज्याला असंप्रज्ञात समाधी असं पतंजली महामुनी म्हणतात, संप्रज्ञात समाधी म्हणजे काही ना काही अंगाने तुमचं मन शिल्लक असतं, आनंद तर होतो. जसं सवितर्क आहे, सविचार आहे, सानंद आहे, आपण आनंद स्वरूप आहोत असा विचार देखील सुख देतो, पण तो विचार असतो. ध्यानामध्ये हा सूक्ष्म विचारही चांगला, पण तो विचार असतो, ती सवितर्क समाधी असते, संप्रज्ञात समाधी असते, सानंद संप्रज्ञात समाधी असं त्याला म्हणतात. आणि नंतर नंतर तर ध्यानामध्ये बाकी सगळं गेलं, पण मी आहे हा विचार काही केला जात नाही. मी म्हणजे केवळ अस्तित्व मात्र, जाणीव रूप मी असा प्रत्ययाला येतो. हाही विचारच असतो, हे मनच असतं. ती देखील संप्रज्ञात सास्मित संप्रज्ञात समाधी असं त्याला म्हणतात. अस्मी भावासहित असणारी, पण किंचित विचार शिल्लक असणारी, बिघडत नाहीये. कारण बाकी सगळा विचार लोप झालेला आहे, आणि तो जो मी आहे तो मी असा आरशात आपण आपल्या स्वतःला पाहतो तसा मी नसतो. जाणीव रूपाला तो मी असं म्हणत असतो. पण जेव्हा ही जाणीव जी आहे मीपणाची, ती फक्त आहेपणामध्ये जाते. मी आहे याच्यातला मीही जातो आणि काही आहे शिल्लक राहतं. इथपर्यंत पोचायचं आहे, इथपर्यंत पोचण्यासाठी हे अलीकडचं आहे असं मी म्हणतो. मन वारंवार उचंबळणं, चेहऱ्यावरून केसातून घामाच्या धारा वाहणं हे अगदी सत्य आहे. या तर बाह्य गोष्टी आहेत. केसातून घामाच्या धारा वाहणं या सत्य असणारच. मन उचंबळणं देखील सत्यच आहे, कारण मन मनपणाने शिल्लक आहे, ते लीन होऊ घातलेलं आहे एवढंच. असं असताना हा मनाचा एक खेळ असं तरी मी का बरं म्हणू, नकोच म्हणू असं मी म्हणे, असं नको म्हणायला. कारण हा जो संशय आहे किंवा शंका आहे, हे खरं की खोटं ही साधकाला मागं धरून ठेवते. त्यामुळे असं नकोच म्हणायला. हे सगळं सद्गुरु कृपेनी जसं होईल तसं होवो अशी भावना हवी. प्रश्न विचारला हे मात्र खूप बरं झालं, कारण असा सेल्फ डाऊट घेऊन साधना नसावी. आणि जेव्हा ते होतं तेव्हा देखील आपली अशी भावना असते, जागृतीतल्या आपल्या अनुभवात सगळं आपल्याला मनाला समजायला पाहिजे असतं, इंद्रियांना समजायला पाहिजे असतं, तर्काला बुद्धीला समजायला पाहिजे असतं, तरच मला समजलं असं मी म्हणतो. हा अनुभव मात्र मनाला समजत नाही. हे शब्देवीण संवादीचे, इंद्रिया नेणता भोगीजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. प्रमेयाशी एकरूपता तर होते, पण तिथे शब्द नसतो. असं असल्यामुळं हे त्या तऱ्हेनी जर पाहायचं झालं तर मायेला ओलांडून, म्हणजे मनाला ओलांडून, तर्कबुद्धीला ओलांडून पुढे जाणं हे हळूहळूच घडत राहतं. जोपर्यंत इथपर्यंत घडतंय तोपर्यंत याच्या पुढे, त्या अर्थी याच्या पुढे आपण जाणारच. एका योग्य प्रक्रियेमध्ये आपण आहोत असं समजायला काही हरकत नाही. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी राम राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।